नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज रशियेंतल्या कझानांत जावपी ब्रिक्स शिखर सभेच्या फाटभुंयेर चीनाचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हांचे कडेन द्विपक्षीय चर्चा करतले. भारत आनी पाकिस्तानान श्री करतारपूर साहिब मार्गाचेर केल्ल्या कराराची वैधताय आनीक 5 वर्सां खातीर वाडोवपाचें मान्य केलां. 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2024 खातीर प्रतिनिधी नोंदणी सुरू जाल्या. आंतरराष्ट्रीय नाणे निधीन चालू वित्तीय वर्षा भारताचो GDP वाढीचो दर 7% दवरला. आनी खेळात, ACC दादल्यांचे T20 इमर्जिंग टीम्स आशिया चषक क्रिकेट सर्तीत आयज अल अमिराती क्रिकेट मैदानाचेर भारत अपंगड ओमान पंगडा आड खेळटलो. आता पुराय खबरो. आयज रशियेंतल्या कझानांत जावपी ब्रिक्स शिखर सभेच्या फाटभुंयेर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी चीनाचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हांचे कडेन द्विपक्षीय चर्चा करतले. प्रत्यक्ष नियंत्रण रेशेच्या वाठारांनी गस्त घालपाचे वेवस्थेविशीं दोनूय देशांनी कबलात केल्ल्या फाटभुंयेर हे बसकेक म्हत्व आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी चीनाचे राष्ट्राध्यक्ष हांचे मदली ही बसका फाटल्या 5 वर्सांत पयलीच संरचीत बसका आसतली. प्रधानमंत्री मोदी हांणी रशिया आनी इराणाच्या राष्ट्राध्यक्षांकडेनय द्विपक्षीय उलोवणी केल्या आनी तातूंत तांणी समस्या शांतीकायेन सोडोवपाची गरज आसा हाचेर भर दिलो आनी झुजांतल्यान प्रश्न सुटना अशेंय तांणी सांगलां. पुतीन हांचे कडेन जाल्ले बसकेंत मोदी हांणी रशिया युक्रेन संघर्शाचेर शांतीकायेन निराकरण करपाक भारत मजत करपाक तयार आसा अशें स्पश्ट सांगलां. प्रधानमंत्री मोदी हांणी युक्रेनाच्या नेतृत्वाकडेन केल्ल्या संबंधाविशीं राष्ट्राध्यक्ष पुतीन हांकां म्हायती दिल्या आनी ह्या वाठारात शांतताय हाडपाक भारत योगदान दिवपाक तयार आसा अशें सांगलां अशी माहिती परराष्ट्र सचीव विक्रम मिश्री हांणी खबराकारांक दिल्या. भारत आनी पाकिस्तानान श्री करतारपूर साहिब मार्गाचेर केल्ल्या कराराची वैधता आनीक 5 वर्सां खातीर वाडोवपाचें मान्य केलां. भारतांतल्यान गुरुद्वारा दरबार साहिब करतारपूर नरोवल पाकिस्तानांतल्या यात्रे करूंक करतारपूर साहिब कॉरिडॉरांतल्यान वचपाक सोंपें करपा खातीर 2019 वर्साच्या 24 ऑक्टोबराक ही कबलात जाल्ली आनी ती 5 वर्सां खातीर वैध आशिल्ली. ह्या कराराची वैधताय वाडयल्यार भारतांतल्यान येवपी यात्रेकरूंक पाकिस्तानांतल्या पवित्र गुरुद्वाराक भेट दिवपा खातीर कॉरिडॉराचें अखंड संचालन सुनिश्चीत जातलें अशें परराष्ट्र मंत्रालयान निवेदनात म्हळां. सोशल मिडियाचेर परराष्ट्र मंत्री डॉ. जयशंकर हांणी सांगलां की नरेंद्र मोदी सरकार देशांतल्या शीख समाजाक तांच्या पवित्र सुवातींनी प्रवेश मेळोवपाक सुविधा दितले. भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2024 खातीर प्रतिनिधी नोंदणी सुरू जाल्या. अंदू 20 ते 28 नोव्हेंबर मेरेन गोंयात 55वो फिल्म महोत्सव जातलो. इच्छूक उमेदवारांनी my.iffigoa.org ह्या संकेतथळार नोंदणी करूं येता. फिल्म उद्देगाकडेन संबंधित वेवसायिकां खातीर 1180 रुपया शुल्क थारायला. तशेंच विद्यार्थ्यांक हे खातीर दर दिसा 4 फुकट तिकेटी दितले. नोंदणी संबंधित प्रस्न registration@iffigoa.org ह्या ईमेल वरवीं विचारूं येता. इफ्फीत संवसारीक दर्जाचे चित्रपट लघुपट माहितीपट दाखयतात. फिल्म बाजार क्रिएटिव्ह मायंड्स ऑफ टुमोरो आनी सिनेमेला सोडल्यार म्हालगडे फिल्म निर्माते आनी उद्देग वेवसायीक कार्यशाळा घडोवन हाडटले. 1952 वर्सा स्थापन जाल्लो भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हो आशियांतल्या मुखेल चित्रपट महोत्सवांतलो एक आसा. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आनी म्हायती आनी प्रसारण मंत्रालय गोंय सरकारच्या सहकार्यान वर्सुकी इफ्फी आयोजीत करता. आंतरराष्ट्रीय नाणे निधीन 31 मार्च 2025 सोपिल्ल्या चालू अर्थीक वर्सा खातीर भारताचो GDP वाढीचो दर 7% दवरला. जगाच्या अर्थीक स्थितीविशीं ताज्या अंदाजा प्रमाण IMF फुडले अर्थीक वर्स 2025-26 भारताचो विकास दर 7.5% उरतलो असो अदमास उक्तायला. डिलॉयट इंडियान आपल्या ताज्या अर्थीक नदरेन चालू अर्थीक वर्सांत भारताचो विकास दर 7.2% मेरेन उरतलो असो अदमास उक्तायला. म्हारगायेंत सुदारणा, विक्रमी खरीप उत्पादन, सरकारी खर्चांत जाल्ली वाड आनी उत्पादन क्षेत्रांतल्या गुंतवणुकींत जाल्ली वाड हाका लागून अर्थीक विकासाक चालना मेळ्ळा अशें डिलॉयटाचे अर्थतज्ञ डॉ. रुमकी मजुमदार हांणी सांगलें. महाराष्ट्रात विधानसभा वेंचणुके खातीर उमेदवारी दाखल करपाच्या पहिल्या दिसा काल वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या 57 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केल्या. उमेदवारी दाखल करपाची निमाणी तारीख 29 ऑक्टोबर असा. उमेदवारांची छाननी 30 ऑक्टोबराक जातली. उमेदवारी फाटी घेवपाची निमाणी तारीख 4 नोव्हेंबर. सगळ्या 288 सुवातांचेर 20 नोव्हेंबराक एकाच पावड्याक मतदान जातले. अंमलबजावणी संचालनालयान युनिटेक इंटरनॅशनल रियल्टी फंडाची 319 कोटी रुपया परस चड आणि सहना बिल्डर्स प्रायव्हेट लिमिटेडची 16 कोटी रुपयांची जंगम मालमत्ता तात्पुरती ताब्यात घेतल्या. मनी लॉन्ड्रिंग आडावपी कायदो 2002 तरतुदीखाला ही मालमत्ता ताब्यात घेतल्या. दिल्ली पुलीस आणि केंद्रीय तपास ब्युरोन युनिटेक लिमिटेड आणि हेरा आड नोंद केल्या FIR आधाराचेर ईडीन ह्या प्रकरणात चौकशी सुरू केली. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या म्हादय चॅनलावेल्यान आयकतात. आता मुखावेल्यो खबरो. केंद्रीय कोळसो मंत्री जी किशन रेड्डी हांणी कोळसो क्षेत्रात पर्यावरणाक अनुकूल उत्पादन आणि सैमीक पर्यावरणाची जापसालदारकी हाचेर भर दिला. नवी दिल्लीत कोळसो क्षेत्राचेर जाल्ल्या अर्धवर्सुकी पुनरावलोकन बसकेचे अध्यक्षपद सांभाळतना मंत्री रेड्डी हांणी पर्यावरणाचेर जावपी परिणाम उणो करतना कोळसो उत्पादन वाढोवपा खातीर अभिनव तंत्रज्ञान आपणावपाची गरज उक्तायली. मंत्री रेड्डी हांणी पर्यावरणाचेर खोलायेन हुस्को उक्तायलो आणि सगळ्या भागधारकांक जबाबदार खण पद्दतीक प्राधान्य दिवपाचो उलो मारलो. मान्यताय प्राप्त भरपाय दिवपी वनीकरण उपक्रम चालीक लावप आणि कोळसो मुक्त जमिनीची प्रभावी पुनर्प्राप्ती हांचो तातूंत आस्पाव जाता. ग्रामीण उदरगत राज्यमंत्री डॉ चंद्रशेखर पोम्मासानी हांणी शारी जमनी वेवस्थापन हे अर्थीक वाड उद्देगीक उदरगत समजिकाय समरसतायेची बुन्याद असा अशें सांगला. काल नवी दिल्लीत जाल्ल्या मॉडर्न टेक्नॉलॉजीज इन सर्वे रिसर्वे फॉर अर्बन लँड रेकॉर्ड्स ह्या कार्यशाळेच्या निमाण्या सत्रात उलोवप करतना मंत्री चंद्रशेखर हांणी अचूक जमनीची नोंद ही सामाजिक अर्थीक नियोजन भौशीक सेवा दिवप आणि संघर्ष निवारण हांच्या फाटीचो कणो असा हाचेर भर दिलो. तशेंच समान उदरगत सुनिश्चित करपा खातीर जमनीच्या प्रशासनाची उदरगत जावंक जाय अशें तांणी मुखार सांगला. आंध्र प्रदेशात जाल्ल्या अमरावती ड्रोन शिखर सभेत 2024 वर्सा उद्देजक गुंतवणूकदार उद्देगतज्ञ आणि ड्रोन तंत्रज्ञाच्या धोरण निर्मात्यांनी उमेदीन वाटो घेतलो. काल अमरावतीत 2 दिसांच्या ड्रोन शिखर सभेचे उक्तावण जाले. आंध्र प्रदेशातल्या ड्रोन तंत्रज्ञानात गुंतवणूक वाढवप आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मेक इन इंडिया ह्या दृष्टिकोनाक चालना दिवप हो ह्या शिखर सभेचो हेत असा. भारत आणि न्यूझीलंड पंगडामधलो दुसरो कस लावपी क्रिकेट खेळ फाल्यां पुण्यातल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमाचेर जातलो. हो खेळ सकाळी 9:30 सुरू जातलो. कर्णधार रोहित शर्माच्या फुडारपणाखाला भारतीय पंगड ह्या माळेंत पुनरागमन करपाच्या हेतान खेळटलो. बेंगळुरूत जाल्ल्या पहिल्या खेळात भारतीय पंगडाक हार खावची पडिल्ली. 3 खेळांच्या खेळामाळेंत भारत सध्या 1-8 फाटी असा. अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदराचो पंगडात आस्पाव केला. ACC दादल्यांच्या T20 इमर्जिंग टीम्स आशिया चषक क्रिकेट सर्तीत आयज अल अमिराती क्रिकेट मैदानाचेर भारत अपंगड ओमान पंगडा आड खेळटलो. हो खेळ भारतीय खेळा वेळेप्रमाण सांजे 7 सुरू जातलो. कर्णधार तिलक वर्माच्या फुडारपणाखाला भारतीय पंगडान उपांत्य फेरयेतले आपले स्थान आदीच निश्चित केला. ते आदी ह्याच मैदानाचेर पाकिस्तान अ आणि संयुक्त अरब अमिरात पंगडामदी दनपारा 2:30 खेळ सुरू जातलो. ह्या खेळातलो जैतिवंत पंगड उपांत्य फेरयेत भारत अ पंगडा आड खेळटलो. दोनूय उपांत्य फेरीचे खेळ शुक्रारा जातले जाल्यार आयतारा निमाणो खेळ जातलो. भारतीय हवामान खात्यान आयज ओडिशा आणि ईशान्य भारतात घोग आनी पावस पडपाचो अदमास उक्तायला. बंगालच्या उदेंत मध्य खाडीचेर निर्माण जाल्ले दबावाचे चक्रीवादळात रुपांतर जाल्ल्यान हो पावस पडटलो अशें IMD सांगला. तमिळनाडू पुडुचेरी कर्नाटक आणि केरळातूय आयज अशेंच पावसाळी वातावरण आसतले. मजगती आयज गँगटेक अस्तंत बंगाल आणि फाल्यां झारखंडात हलको ते मध्यम प्रमाणात पावसाची शक्यता असा. फुडल्या 2-3 दिसांत कोंकण गोय आणि मध्य महाराष्ट्रात लेगीत पाऊस असा. सप्तकभरात मध्य आणि वायव्य भारतात पाऊस पडपाची शक्यता ना अशें हवामान खात्यान कळीत केला. आता खबरो सोपोवच्या आधी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज रशियेतल्या कझानात जावपी ब्रिक्स शिखर सभेच्या फाटभुयेर चीनाचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हांचे कडेन द्विपक्षीय चर्चा करतले. भारत आनी पाकिस्तानान श्री करतारपूर साहिब मार्गाचेर केल्ल्या कराराची वैधताय आनीक 5 वर्सां खातीर वाडोवपाचे मान्य केला. 55व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी खातीर प्रतिनिधी नोंदणी सुरू जाल्या. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीन चालू वित्तीय वर्सा भारताचो GDP वाढीचो दर 7% दवरला. आणि ACC दादल्यांच्या T20 इमर्जिंग टीम्स आशिया चषक क्रिकेट सर्तीत आयज अल अमिराती क्रिकेट मैदानाचेर भारत अपंगड ओमान पंगडा आड खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.